आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज महाराष्ट्रात महावॉकेथॉन आणि बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यात आज भारतीय खेळाडूंचे सामने. तर एफआयएच हॉकी विश्वचषकात आज भारतीय महिला संघांचा सामना नेदरलँडसोबत. आता सविस्तर बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबतचा आपला दृष्टिकोन मांडला. तसंच इंडो पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धी वाढवण्यासाठी भारत जपान संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याचं महत्व अधोरेखित केलं. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत संयुक्त विकास आणि संयुक्त उत्पादनासाठी विशेषतः संरक्षण क्षेत्रातील भारतीय कंपन्या आणि स्टार्टअपसोबत भागीदारी करण्याच्या संधींबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. भारत आणि जपान यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील सहकार्याला मिळत असलेल्या सातत्यपूर्ण गतीचंही त्यांनी कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या निवासस्थानी केंद्र सरकारच्या सचिवांसोबत तिसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पायाभूत सुविधा आणि संपर्क, सुरक्षा, परराष्ट्र व्यवहार तसंच प्रशासन या क्षेत्रांशी संबंधित मंत्रालय आणि विभागांच्या भविष्यातील कृती आराखड्यावर यावेळी चर्चा केली. देशाचं भविष्य कसं घडवावं याविषयी दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार करण्याचं आवाहन त्यांनी सचिवांना केलं. माहितीची परस्पर सुसंगतता आणि तिचा प्रभाव वाढवण्यावर भर देत माहिती ही एक राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठीचं एक महत्वाचं संसाधन असल्याचं त्यांनी नमूद केलं. मानवी हस्तक्षेप कायम राखून कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातल्या पुण्यात ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक होत आहे. या परिषदेत सदस्य देशांचे दूरसंवाद मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी, माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान, डिजिटल रुपांतरण, नवोन्मेष तसंच लवचिक डिजिटल पायाभूत सुविधा याविषयी चर्चा करतील. बदलासाठी अनुकूल भविष्यासाठी माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, सहकार्य आणि हस्तांतरण ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, भविष्यातील नेटवर्क, सायबर सुरक्षा, क्षमता उभारणी आणि सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टिव्हिटी या विषयांवर या परिषदेत विचारविनिमय होईल. दरम्यान या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या 5 दिवसांच्या चर्चासत्रात डिजिटल सुरक्षा, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सायबर सुरक्षा आणि दूरसंचार तंत्रज्ञान याविषयीच्या कालच्या परिसंवादात दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर भाष्य केलं. आधार आणि यूपीआय ही वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांची उत्तम उदाहरणं आहेत असं अग्रवाल यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं आज राज्यभरात महावॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर हे अभियान तसंच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. जलस्रोतांचं संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी दिल्लीत जंतर मंतर इथं झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यानच्या हिंसाचाराच्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं एक चौकशी समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर सुभाष रेड्डी या समितीचे अध्यक्ष असतील. सोमालियाच्या पुटलँड किनारपट्टीजवळ चाचेरी करणाऱ्यांनी कॅमेरूनचा ध्वज असलेल्या एका मालवाहू जहाजाचं अपहरण केलं आहे. या जहाजावरील 10 कर्मचाऱ्यांच्या तुकडीत 6 भारतीयांचा समावेश आहे. या जहाजावरून मोगादिशू इथल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रासाठी तुर्की बनावटीची शस्त्र तसंच दळणवळण आणि उपग्रह यंत्रणा नेली जात होती. नायजेरियातील सोकोतो राज्यात काल एका नदीत बोट उलटल्यानं किमान 47 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून 80 अधिक लोक प्रवास करत होते. सुरक्षिततेच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आणि सदोष बोटीचा वापर केल्यानं ही दुर्घटना घडली. लडाखमध्ये जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. या निर्णयामुळे लडाखच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना कायदेशीर सेवांचा लाभ घेण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. जेईई मेन, नीट किंवा यूजीसी नेट अशा परीक्षांच्या उत्तरतालिकेतील उत्तरांवर आक्षेप घेण्याची एनटीएची प्रणाली सर्व विद्यार्थ्यांसाठी न्यायप्रकारे तयार करण्यात आली असून या प्रक्रियेचा खर्च जास्त असल्याबाबतचा दावा राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा अर्थात एनटीएनं फेटाळून लावला आहे. अनावश्यक आक्षेप घेणं टाळण्यासाठी या प्रक्रियेसाठी शुल्क आकारलं जातं आणि त्या आक्षेप योग्य ठरल्यास शुल्क परत केलं जातं असंही एनटीएनं नमूद केलं आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली काल पीएम कुसुम योजनेच्या पुढच्या टप्प्यासाठीच्या पथदर्शी आराखड्याबाबतची एक बैठक झाली. या बैठकीत योजनेच्या पुढच्या टप्प्यात अॅग्रीव्होल्टेक्सला प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली. पीएम कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत 27 लाख कृषीपंप सौर ऊर्जेवर रुपांतरित करण्यात आले असून त्यातून 15 गिगावॅटपेक्षा अधिक नवीकरणीय ऊर्जा निर्मित झाली आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे 80,60,000 लिटर इतक्या डिझेलची बचत होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. साखर पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत. तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे. त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल. गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. एफआयएच हॉकी विश्वचषकात दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात आज भारतीय महिला संघ नेदरलँडशी भिडणार आहे. याआधी काल ड गटातल्या आपल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडविरुद्धचा सामना गोल शून्याबरोबरी सुटल्यामुळे भारतानं दुसऱ्या फेरीत धडक मारली. संपूर्ण सामन्यात भारताची बचाव फळी भक्कम राहिली. विशेषतः अत्यंत तुरशीच्या ठरलेल्या दुसऱ्या सत्रात भारतानं इंग्लंडचे अनेक पेनल्टी कॉर्नर्स यशस्वीरित्या रोखून धरले. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतीय खेळाडू पुरुष आणि महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मैदानात उतरतील. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग या तिसऱ्या मानांकित जोडीशी भिडणार आहे. तर महिला दुहेरीत भारताची जोडी त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जियाई फॅन आणि झांग चू शियान यांच्याशी होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं मध्यप्रदेशमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसंच उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज विभागानं वर्तवला आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, झारखंड, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि अंदमान निकोबार बेटांवर उद्यापर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज महाराष्ट्रात महावॉकेथॉन आणि पीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यात आज भारतीय खेळाडूंचे सामने. तर एफआयएच हॉकी विश्वचषकात आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँडसोबत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.